आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत. सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरण्या. विदर्भाच्या संघानं तिसऱ्यांदा कोरलं रणजी करंडकावर नाव. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी सादर होणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या अधिवेशनात अतिशय संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. परभणीतल्या कार्यकर्त्याचं कोठडीत मृत्यू प्रकरण, बीडमधली सरपंचाची हत्या आणि पुण्यातील स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणावरून विरोधक सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. ऐकूया याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत विधानभवनात सुरू होत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल. राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सह्याद्री अतिथीगृह इथं चहापानाचा कार्यक्रम झाला. यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. सरकार विरोधकांना सापत्न वागणूक देत असून हे सरकार शेतकरी युवकांच्या विरोधात आहे अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वार्ताहर परिषदेत केली.
फक्त चहापानाला जाणं म्हणजे संवाद होणं अशातला काही भाग नाही. संसदीय लोकशाहीचं पालन जसं सत्ताधारी पक्षांनी करणं जबाबदारी तशी विरोधी पक्षाची पण जबाबदारी आणि या राज्याचं हित व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच. विरोधी पक्षाकडे सातत्यानं सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो. मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहित धरलं जात नाही. आणि म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तर अधिवेशनात सर्व विधेयकांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून विरोधी पक्षांना बोलण्याची संधी दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं.
अतिशय चांगलं, अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू. जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न हा आम्ही त्यातही केलेला आहे. आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही. कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या पद्धती असू शकतील अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही.
अधिवेशनात विरोधकांना लोकांच्या प्रश्नांवर एकजूट दाखवण्याची संधी आहे. सत्ताधारी याला कसं सामोरं जातात हे पाहणंही महत्वाचं आहे. तसंच महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही हेही या अधिवेशनात ठरणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी कौस्तुभ पटाई, मुंबई.
राज्यातल्या महामार्गांवर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाधान व्यक्त केलं. मुंबईत वरळी इथं परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नियोजित परिवहन भवन इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. महामार्गांवर स्वयंचलित वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यरत असून अपघात कमी होण्यात या यंत्रणेचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळातर्फे 65 वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी परवानाधारकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात सन्माननिधीचं वितरण करण्यात आलं. राज्य सरकारनं न्यायिक पायाभूत सुविधांसाठी सातत्यानं दरवर्षी सुमारे 1000 कोटींच्या निधीची तरतूद केलेली आहे. तसंच उच्च न्यायालयाच्या समितीकडून प्राप्त प्रस्तावाची तातडीनं पूर्तता करून कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे राज्यात अधिक गतीनं न्यायदानाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. त्यावेळी आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. देशातील तीन नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान, न्यायवैद्यक प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांखालील सरासरी क्षेत्र 53,97,000 हेक्टर इतकं आहे. तर कृषी विभागाच्या पीक पेरणीच्या अंतिम अहवालानुसार यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी म्हणजे 64,83,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
राज्यात पाण्याची उपलब्धता अधिक असल्यामुळे पेरणी क्षेत्र वाढण्यास मदत झाल्याचे पुणे कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये हरभरा पिकाखालील सरासरी क्षेत्र 21,52,000 हेक्टरहून वाढून 29,00,000 हेक्टरवर पोहोचले आहे. तसेच गहू आणि मक्याच्या पेरणी क्षेत्रातही भरीव वाढ झाली आहे. तर सरासरी 17,53,000 हेक्टर इतके क्षेत्र असताना ज्वारीच्या पेरण्या मात्र 15,46,000 हेक्टरवर पूर्ण झाल्या आहेत. रब्बीत पेरणी झालेल्या 64,83,000 हेक्टरपैकी 29,00,000 हेक्टर म्हणजे 45% वाटा हरभरा पिकाचा आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्याखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे यंदा उत्पादनातही निश्चित वाढ अपेक्षित आहे, असे पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितले. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून भूषण राजगुरू.
लोककलांमध्ये नाटकाची मुळे असल्याचं लेखन समोर येत असून अशा प्रकारचं संशोधन करण्यासाठी एखादा अभ्यासगट नाट्य परिषदेनं स्थापन करावा, सरकार या कामी पूर्ण मदत करेल, असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा काल मुंबईत भायखळा इथल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाट्य जागरमधील विजेत्या 3 विशेष एकांकिकांचं सादरीकरण करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यातल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील 4 लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये विदर्भ क्रिकेट संघानं विजय मिळवला आहे. विदर्भ आणि केरळ संघांमध्ये नागपूरमध्ये झालेला अंतिम सामना अनिर्णित राहिला. मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या 37 धावांच्या आघाडीच्या जोरावर जेतेपदाला गवसणी घातली. सामन्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी विदर्भाच्या दुसऱ्या डावात 9 बाद 375 धावा झाल्या असताना दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्यावर सहमती दर्शवली. या सामन्यात पहिल्या डावात 153 तर दुसऱ्या डावात 73 धावा ची खेळी केलेला विदर्भचा दानिश मालेवार सामनावीर ठरला. विदर्भाच्याच हर्ष दुबे याला अष्टपैलू कामगिरीसाठी स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या किताबानं गौरवलं गेलं. या संपूर्ण स्पर्धेत विदर्भाचा संघ अजिंक्य राहिला. त्यांनी 10 पैकी 9 सामने जिंकले तर केवळ अंतिम सामना अनिर्णित राहिला. रणजी स्पर्धेचं जेतेपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या संघाचं अभिनंदन केलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल दुबई इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरनं 79 धावांसह अक्षर पटेलसोबत केलेल्या 98 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 249 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंड संघाला 205 धावा करता आल्या. किवी संघाकडून केन विल्यमसननं सर्वाधिक 81 धावा केल्या. वरुण चक्रवर्तीनं 42 धावात 5 गडी बाद केले तर कुलदीप यादवनं 2 गडी बाद केले. उपांत्य फेरीत भारताचा उद्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुबई इथं सामना होणार आहे तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघात 5 मार्च रोजी होणार आहे. हवामान. कोकणात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत, सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरण्या, विदर्भाच्या संघानं तिसऱ्यांदा कोरलं रणजी करंडकावर नाव आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.